मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तम अहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय कतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्बद्वाम् अनुसन्दधामि भगवत् हिते भवद्वेषिनी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समरथं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी बाह्यस्ते किल एकनाथ सदृशो बुद्धौ तुकारामवद् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोधशुचित्वपूर्ण सततम् तुरीयत्वमासादितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
ऐसे शरीराची एवढे जई आत्मज्ञान वेगळे पडे तई माझा अंशु आवडे थोडे पणे। आत्मज्ञान म्हणजे आपल्या स्वतःविषयीचं ज्ञान। ते शरीरा एवढं म्हणजे शरीर देहच मी इतकं थोडं जेव्हा इतकं संकुचित जेव्हा होतं तेव्हा माझा जरी अंश असला सनातन तरी देखील तो अल्प होऊन जातो। अज्ञानामुळं अबोधामुळं तो अल्प ज्ञानाला प्राप्त होतो। समुद्र का वायू वशे तरंगाकार उल्हसे तो समुद्रांशु ऐसा दिसे सानिवा जेवी। वायुवशात जोरदार वाऱ्यामुळे समुद्रावर तरंग निर्माण होतात तेव्हा ते तरंग हा छोटा छोटा समुद्रांश असावा असा दिसतो। वस्तुतः तो समुद्रच असतो। तरंग या नावाचा वेगळा पदार्थ नाही। देवी जडाते जीववीता देह अहंता उपजविता मी जीव गमे पंडुसुता जीवलोकी। मागच्या वेळेस झालेल्या ओव्या आहेत। ज्याच्या योगाने जड अशा देहाला जिवंतपणा आल्यासारखा दिसतो खरं म्हणजे हा हात उचलला जाणं अगेन्स्ट ग्रॅव्हिटी उचलला जाणं हे आश्चर्य आहे। कुठलाही पदार्थ उचलला जात नाही। तो उचलण्यासाठी एक शक्ती पाहिजे। ती शक्ती कोणाची? जीवाच्या संनिधानामुळं देहाला आपोआप हालचाल करण्याची शक्यता निर्माण होते। त्यामुळे देह देखील जिवंत दिसतो जीवामुळं। वस्तुत मृतप्राय पृथ्वी सारखा पार्थिव असं शरीर पण ते पार्थिव असं वाटत नाही जोपर्यंत माझा अंश जीव रूपाने त्याच्यामध्ये आहे तोपर्यंत। तेवी जडाते जीवविता देह अहंता उपजविता आणि तो जेव्हा जडाला जीवनतत्व आणतो तेव्हा देहावर त्याचा अहंकार निर्माण होतो। देह मी अशा प्रकारची भावना निर्माण होते। ही देह मी ही अहंता देखील जीवाचीच असते देहाची नसते। देह अशा प्रकारची अहंता धरू शकत नाही आपल्या स्वतः संबंधी। पण भ्रांतीने जीव म्हणजे चेतना आपण स्वतः देह असं समजते असं असल्यामुळे या जीव लोकामध्ये मी जीव रूपानी आहे असं वाटत असा प्रत्ययाला येतो। पै जीवाची या बोधा गोचरू जो हा धांदा तो जीव लोक शब्दा अभिप्रावो। परमात्माच खरा पण वेगळा झाल्यामुळं आपण वेगळे आहोत असं समजल्यामुळं स्वतःला जीवाच्या या अबोधामुळं जो गोचर म्हणजे स्पष्ट दिसणारा व्यवहार देहादिकांचा, धंदा म्हणजे व्यवहार, तो जीव लोक शब्द अभिप्रावो, तो सगळा देहाचा देखील व्यवहार, देह मन बुद्धीचा व्यवहार हा जीव लोक या शब्दाच्या अभिप्रायाने प्रकट होतो. अगा उपजणे निमणे हे साचची जे का मानणे, जन्माला येणं नाहीस होणं हे खरं असं जे मानणं आहे, तो जीव लोकु मी म्हणे संसारू हन, या संसारालाच खरं म्हणजे, पण जीव लोक अशी संज्ञा मी दिली असं भगवंत म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी एक पुस्तक वाचत होतो, तिसरा डोळा, तिबेट मध्ये ते मोठे मोठे पतंग करून त्या पतंगाला स्वतःला बांधून घेऊन किंवा विशिष्ट तऱ्हेने पतंगा बरोबर पहाडावरून दरीमध्ये विहार करायला बाहेर पडणं असा एक खेळ आहे. तर त्या लामांनी असं म्हटले की आम्हाला तो खेळ शिकवत असताना कोणत्या तरी कारणाने काही जण त्या पतंगाबरोबर दरीतून जाताना कोसळले, खाली दगडावर आपटून त्यांचा चेंदा मेंदा झाला आणि ते गेले. पण आमच्या श्रद्धेप्रमाणे, तिबेटी लोकांच्या श्रद्धेप्रमाणे, देह गेला याचा अर्थ परत कुठेतरी तो जन्माला येणार, जीव गेला म्हणजे परत जन्माला येणार, त्याच्याबद्दल शोक करू नये. इतकी दृढ श्रद्धा आमची आहे की त्याला पुढची गती मिळाली एवढाच आम्ही अर्थ घेतो. त्या लामाच्या लहानपणी देखील त्याच्या पाठीमाग भाऊ त्याचा, तो 6-7 वर्षांचा असताना त्याला एक भाऊ झाला आणि तो भाऊ जन्माला आला आणि 2-4 दिवसांनी गेला. गेला तर घरात काहीच दुःखाचं वातावरण नाही. याचं कारण आमच्या तिबेटी लोकांच्या श्रद्धेप्रमाणे ते असं म्हणतात की जन्माला आलेला तर जाणारच आहे आणि गेला म्हणजे कुठेतरी जन्माला आलेला असेल असं आम्ही लगेच धरतो आणि आम्ही दुःख करत नाही असं त्यांनी तिथं म्हटलेलं होतं. उपजणे निमणे हे साचची जे का मानणे, अथच एनम नित्य जातम, नित्यम वा मन्यसे मृतम, हा जर नेहमीच जन्माला येतो आणि नेहमीच हा मरतो असं जरी समजलं तरी, तथापि त्वम महाबाहो, तरी देखील तू शोक करण्याचं काही कारण नाही, कारण मेला म्हणजे परत जन्माला येणारच कुठेतरी, त्यामुळं मेलेल्या वस्तूविषयी शोक करण्याचा प्रश्नच येत नाही असं भगवंतांनी देखील दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. त्याचं जन्माला येणं आणि मरण हे जेव्हा अत्यंतिक खरं असं आपण धरतो आणि मध्ये त्याची जी स्थिती आहे ती स्थिती अत्यंत खरी धरतो, त्यावेळेला मात्र सगळाच संसार भ्रम निर्माण होतो. म्हणजे आता आपण जे करतोय ते संसार भ्रमामध्ये आहे असं ज्ञानी पुरुष समजतात. देहाचा जन्माला येण्याबरोबर आत्मा जन्मत नाही हे ज्यांना समजतं आणि देहाच्या मृत्यूमुळं आत्मा मरत नाही असं ज्यांना समजतं ते ज्ञानाला प्राप्त होतात. पण इतकी स्थिर बुद्धी अथवा इतकी श्रद्धा, या दोन्ही गोष्टी, इतकी स्थिर बुद्धी होणं अवघड आणि इतकी दृढ श्रद्धा सुरुवातीपासून संस्कार रूपाने असणं हेही अवघड असं असल्यामुळं सगळ्या प्रकारचं तत्वज्ञान जरी माहीत असलं तरी देखील त्या तत्वज्ञानाने आपल्या जीवनामध्ये प्रकाश पडताना दिसत नाही. एवंविध जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी, जैसा चंद्रुका उदकी उदकातीत, अशा प्रकारे जीवलोकामध्ये शरीराच्या आत सनातन अंश जीव म्हणून मी वास करत असल्यामुळं, परमात्मा वास करत असल्यामुळं, हा जीवलोक देहाचा सगळा व्यवहार, देह जिवंत आहे असं वाटणं हे सगळं खरं होऊन जातं. तथापि जैसा चंद्रुका उदकी उदकातीत, पाण्यामध्ये पडणारं पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब जसं पाण्याने भिजत नाही ते उदकातीतच असतं, उदकामध्ये जरी दिसलं तरी देखील, तशा प्रकारे माझा व्यवहार आहे. पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा आणि का गमे लोहिवा तो तरी नव्हे, इथपर्यंत आपला मागच्या वेळेला झालेलं होत. काश्मीराचा रवा म्हणजे काश्मीरा म्हणजे स्फटिकाचा रवा म्हणजे तुकडा. स्फटिक जर कुंकवावर ठेवला, खाली जर तांबड वेल्वेट असेल तर, कुंकू याचा अर्थ तांबडा रंगावर जर तो ठेवला, आणि का गमे लोहिवा तर पाहणाऱ्याला तो संपूर्ण तांबडा दिसतो, पण प्रत्यक्षात तो तसा तांबडा नसतो, तो त्या रंगापेक्षा अत्यंत वेगळा. तो जर निळ्या वेल्वेटवर ठेवला तर निळा दिसेल, तांबड्या वेल्वेटवर ठेवला तर तांबडा दिसेल. पण स्फटिकाने तांबड किंवा निळ होणं असं जसं तिथं संभवत नाही, तैसे अनादिपण न मोडे जन्मरहितत्व अनुत्पन्नत्व हे जसंच्या तसं राहून, माझे अक्रियत्व न खंडे मी क्रियारहित आहे ही स्थिती देखील मुळीच खंडित न होता, परी करता भोगता ऐसे आवडे ते जाणगा भ्रांती. ज्याचा आधी माहीत नाही आणि ज्याचा अंत देखील माहीत नाही अशा वस्तूचा मध्य देखील काल्पनिकच असतो. आधी आणि अंत जर नसेल तर मध्य ही अत्यंत काल्पनिक गोष्ट. म्हणून वेदांताच्या प्रमाणे जीवाचं किंवा आत्म्याचं अनादित्व आणि अनंतत्व असं असल्यामुळं मध्ये जे भासतं तर ते माया किंवा खोटं असं वेदांत म्हणतो. ते दिसतं पण त्याचा जो मध्य म्हणून भासतो तो जसा दिसतो तसा नसतो, तो केवळ एक देह घेऊन येतो आणि जातो. देहाच्या हालचालीमुळे तो आला असं म्हटलं जातं, देहाची हालचाल बंद झाली की तो गेला असं म्हटलं जातं. तसंच तो अनादी असल्यामुळं आणि मुळीच कर्म करण्याचा त्याचा स्वभाव नसल्यामुळं, कर्म करण्यासाठी कोणते अवयवही त्याला नाही, तो निरवयव आहे असं असल्यामुळं तो अक्रिय आहे. अवयव देहाला आहेत, जीवाला अवयव नाहीत, आत्म्याला अवयव नाही, तो निरवयव आहे आणि व्यापक आहे. त्याला इथून तिथं जाण्यासाठी पायांची गरज नाही, तो एकाच वेळेला सर्व ठिकाणी उपस्थित असतो. ऑम्नी प्रेझेंट असं म्हणतात, त्याच वेळेला सर्वत्र असणारा. त्यामुळे त्याला कुठं जाण्याची गरज नाही, येण्याची गरज नाही, क्रिया करण्याची गरज नाही, भोगण्याची गरज नाही, कारण भोगण्यासाठी आवश्यक असं कोणतंही इंद्रिय त्याच्या ठिकाणी नसतंच. तो निरिंद्रिय असतो आणि तो स्वतःच्या सुखामध्ये निमग्न असतो. तो सुखरूप असतो, तो आनंदरूप असतो. जेव्हा तो देहाच्या अंगानी सुख भोगायला जातो तेव्हा काही सुख भोगल्यानंतर त्याची निराशा होते. असं म्हणतात की सुख भोगल्यानंतर, कोणतंही सुख भोगल्यानंतर आत्म्याची क्षणिक निराशा होते, तृप्ती होते, आणि तृप्तीच्या पाठोपाठ थोडी निराशा ग्रासते आणि तो त्याच्यातून बाहेर येतो. कोणत्याही उत्कट भोगानंतर थोडस नैराश्य त्याला येतं. ते आशा करता येतं की तो समजतो तसं सुख त्याला मिळालेलं नसतं. तो मुळातच सुखरूप असल्यामुळं कुठल्याही पदार्थापासून सुख होईल अशा प्रकारची कल्पना करणं ही भ्रांती. पण त्या भ्रांतीनेच तो युक्त असतो, तो अबोधानी युक्त असतो, तो करता नसतो, तो भोगता नसतो. आणि आपण करता आहोत, आपण भोगता आहोत असं जो तो समजतो ती भ्रांती असते. खरं म्हणजे इंद्रियांच्या मदतीने किंवा इंद्रिय त्याच्या संनिधानाने काहीतरी करतात आणि त्याला सुखासारखं काहीतरी होतं, पण ते संपूर्ण सुख नसतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना सोये जीवू आत्मयाची लाहे तव जे होये तया नाव सुख. इंद्रियांच्या प्रत्येक भोगात थोडीशी अंतर्मुखता आणि थोडस दुःख सुखानंतर हे गृहित आहे आणि याचा जवळपास तरल माणसाला तर नेहमीच अनुभव आहे. भरपूर आणि उत्तम जेवण झाल्यानंतर थोडीशी अंतर्मुखता येऊन किंचित नैराश्य तरल माणसाला निश्चित जाणवतं. उत्तम संगीत ऐकल्यानंतर त्याला सुख वाटतं आणि तिथून बाहेर पडल्यानंतर थोडी अंतर्मुखता आणि थोडं नैराश्य त्याला निश्चित जाणवतं. साईट सीइंगला गेल्यानंतर दृश्य पाहिलं आणि त्या गडबडीत 4 दिवस घालवल्यानंतर तो थोडा अंतर्मुख होतो, किंचित दुःखाचा स्पर्श होतो. दुःख किंवा नैराश्य त्याला नक्की काय म्हणायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. याचं कारण त्या विषयापासून तेवढं सुख मिळेल असं वाटत होतं, पण अपेक्षेप्रमाणे सुख खरंच मिळालेलं नसतं. प्रत्येक भोगानंतर किंचित नैराश्य किंवा किंचित दुःख हे अपेक्षित असतं. तैसे अनादिपण न मोडे जीव जन्माला आला, देह आला आणि तारीख ठरली 22 मे 1957. अनादिपण न मोडता देह जन्माला येतो, देह जन्माला येतो, तो देहाच्या अंगानी नवीन जन्म असतो. आणि तसंही पाहायचं झालं तर पंचमहाभूत एकवटलेली असतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, चैतन्याची सत्ता त्याला प्राप्त झालेली असते. पण तो अनादिच असतो, तो फार फार पुरातन असतो, सनातन असा असतो. तुमच्या ठिकाणी असणारी जाणीव ही लहान नसते लहानपणी, आणि मोठेपणी मोठी होते असं होत नाही. वृद्धत्वामुळे थकते असं होत नाही. देहाला या सगळ्या गोष्टी लागू आहेत. असं असल्यामुळं देह हा जाणारा असताना आपल्याला कळत न कळत ज्ञान आहे की आपलं जीवन हे देहाच्या ऐवजी जीवाचं जीवन आहे. असं असल्यामुळं वय वाढताना देखील आपण आश्चर्य व्यक्त करतो, कळतच नाही म्हणतो. कशी 40 वर्ष संपली, कशी 50 वर्ष संपली, कशी 70 वर्ष संपली. कारण 40, 50 आणि 70 वर्ष ही त्याला काहीच नसतात. तसं म्हटलं तर जेव्हा कधी परमात्म्यापासून जगत निर्माण झालं आणि तो वेगळा पडला तेव्हापासून वर्षांच्या भाषेतच इथल्या पृथ्वीवरच्या लाखो वर्षांचं आयुष्य त्याचं असू शकेल. त्याचं अनादिपण अजिबात नाहीस होत नाही. तो जन्माला येतो पण त्याचा आदीही असतो. देहाच्या अंगाने तो कधीतरी आला असं होतं. माझे अक्रियत्व न खंडे, आणि चैतन्याच्या आधारावर हालचाल सुरू होते, क्रिया सुरू होते. पण ती क्रिया जशी संनिधानामुळं म्हणजे चुंबकामुळं लोखंडाचा कीस जसा आकार धारण करावा किरावा तशा प्रकारे, पण मूळ ज्याच्यामुळं होतो तो मुळीच करता नसतो, कर्माला प्रेरक नसतो. आता रविवारी येणारच एक श्लोक, न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभु. काहीही मी करत नाही, मी कर्तृत्व कर्म कर्माचं प्रेरकत्व हे काही मी देत नाही, हे ज्याचं त्यांनी मिळवलेलं आहे असं भगवंत म्हणतात. तरी करता भोगता ऐसे आवडे ते जाणगा भ्रांती, पण तरी देखील मी करतो असं जे जाणवतं ती भ्रांती, मी भोगतो असं जे जाणवतं ती भ्रांती. किंबहुना आत्मा चोखटू होऊनी प्रकृतीशी एकवटू, बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया. आत्मा अत्यंत शुद्ध परिशुद्ध असा असा असताना त्याच्या अत्यंत शुद्धत्वामुळेच सगळी प्रकृती त्याच्या ठिकाणी गोळा होते. हे ज्ञानकांड चाललेलं आहे. 13व्या अध्यायामध्ये प्रकृती पुरुष विचार भगवंतांनी सांगितला. किंबहुना आत्मा चोखटू होऊनी प्रकृतीशी एकवटू, प्रकृती बरोबर एकवट झाला, एक जीव झाल्यासारखा भासला. बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया, आणि प्रकृती धर्माचा अमल आपल्या स्वतःवर त्यांनी ओढून घेतला. खरं म्हणजे मृत्यू येतो तेव्हा देखील हे चैतन्य देहाला सोडून जात नाही, तर देहच चैतन्याचा त्याग करतं. चैतन्य कशाचा त्यागही करत नाही, कोणाबरोबर राहतही नाही. जर काही होत असेल तर देह बिघडतो, आणि तो देह म्हणजे प्रकृती आपल्या स्वतःला पुरुषापासून सोडून घेते. आत्मा निघून जातो, जीव निघून जातो असं समजतं. याचं कारण असं की त्याला प्रकृतीबरोबर आता राहताच येत नाही, तो मोकळा होऊन जातो. खरं म्हणजे सांख्य विचार असं सांगतो कपिल महामुनींचा की प्रकृती जीवापासून पुरुषापासून आपल्या स्वतःची सोडवणूक करून घेते, ती मुक्ती घेते. जीव मुळातच वेगळा आहे, मुळातच मुक्त आहे, पण तो प्रकृती धर्माचा अमल आपल्या स्वतःवर चढून घेतो. तुमची हृदयक्रिया बंद पडते म्हणून तुम्ही जाता का तुम्ही जाता म्हणून हृदयक्रिया बंद पडते? तुमची किडनी फेल होते म्हणून तुम्ही जाता का तुम्ही जाता म्हणून किडनी फेल होते? त्याला आता राहता येत नाही त्या प्रकृतीमध्ये. अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा प्रकृतीच त्याचा त्याग करते, तो पुढच्या प्रवासाला निघून जातो. तो निघून जातो तेव्हा संस्कार वशात सगळं घेऊन जातो. तो तर श्लोक चाललाय, ममई वांशो जीव लोके जीवभूत सनातना, मनःष्ठानी इंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षती, शरीरम यदवाप्नोती यच्चात्यत् क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात् श्रोत्रम चक्षुः स्पर्शनञ्च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. जीव अधिष्ठाता होऊन विषयांचं सेवन करतो. श्रोत्र चक्षु स्पर्शन इत्यादी आणि मन यांचा अधिष्ठाता होतो आणि विषयांचं सेवन करतो. विषयांचं सेवन जीव करतो ही देखील जीवाची भ्रांती असते. अबोधामुळं आपण जन्माला येतो, आपण मरतो, आपण भोगता आहोत, आपण कर्म करतो, मी पापी मी पुण्यवान असं समजतो. तो जर या स्वतःपासून आपल्या स्वतःला वेगळा मानेल, वेगळा समजेल, तर तो मुक्तच आहे. आणि इथं काय चाललेलं आहे, तोच मी आहे असं म्हण आणि मुक्त होऊन जा, इतकी सोपी गोष्ट आहे. तोच मी हे ठसो स्वतःवर आणि मुक्त होऊन जा. ध्यान कर आणि मनाबुद्धीपासून देहापासून आपलं वेगळेपण अनुभव, मुक्त होऊन जा. पै मनादी साही इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती कार्ये ती माझी म्हणून होये व्यापारारूढ, ती माझी असं तो समजतो मनासह सहाही इंद्रिय आणि श्रोत्र इत्यादी प्रकृती कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, ती माझी म्हणून होये व्यापारारूढ, ती माझी असं तो समजतो आणि तो स्वतःच त्या व्यापारामध्ये उतरतो. जैसे स्वप्नी परिव्राजे आपण पया आपण कुटुंब होईजे, संन्यासी पण स्वप्नामध्ये आपल्याच ठिकाणी, आपण पया आपण आपल्याच ठिकाणी आपण कुटुंबाचा अनुभव घेतो, तिथं दुसरा कोणी नसतो. स्वप्नातलं जे विश्व असतं ते विश्व आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या संसारी माणसाला आपला विवाह होतो आहे असं स्वप्न कधीही पडत नाही, पडलं तर फार क्वचित कधीतरी पडतं. पण संन्याशाला आपला विवाह होण्याची स्वप्न खूप पडतात. तो बऱ्याच वेळेला अनुभवतो की आपला विवाह, याच कारण विकर्षण हे आकर्षणच असत. तो सुटू शकत नाही. असं असल्यामुळे संन्यासी अनेकदा आपला विवाह होतो आहे अशा प्रकारचं स्वप्न अनुभवतो. जैसे स्वप्नी परिव्राजे आपण पया आपण कुटुंब होईजे, स्वामीजी सांगायचे की एक संन्यासी त्याला स्वप्न पडलं, स्वप्नात तो राजपुत्र होता. हे देखील घडतं मानसशास्त्रीय दृष्ट्या. जो निर्धन आहे त्याला आपण धनिक होण्याचं स्वप्न पडत, आपण धनिक आहोत आणि भोग भोगतो असं स्वप्न निर्धनाला पडत. जो प्रत्यक्षात धनिक आहे बाह्य जगतामध्ये त्याला आपण धनिक आहोत असं स्वप्न कधी पडत नाही, त्याची ती सहज स्थिती असते. तशा एका संन्याशाला आपण राजपुत्र आहोत अशा प्रकारचं स्वप्न, त्या स्वप्नामध्ये राजवाडा, राजमहाल मोठमोठे आणि लगबग चाललेली, त्याचं लग्न होणार असत. लग्न झालं, वरात निघाली, रथामध्ये बसून वरात, आणि भली मोठी वरात होती, वाजंत्री वाजत होती, कितीतरी राजघराण्यातले लोक माग चालत येत होते. तो मोठ्या अभिमानाने आजूबाजूला पाहत होता, लोक जमलेले होते त्याला आणि त्याच्या पत्नीला पाहण्यासाठी. मधून अधून तो आपल्या पत्नीच्या मुखाकडे पाहत होता. असा सगळा तो गुंगला गुंतलेला होता आणि तेवढ्याच स्वप्नामध्ये एक फटाका उडाला, तो दचकला. समोर आतषबाजी चाललेली होती आणि फटाक्याच्या आवाजाने तो दचकला आणि जागा झाला. तर त्यांनीच झाडलेला पाय, त्यामुळे त्याच्या झोपडीतला एक लोटा खाली पडलेला होता फरशीवर, त्याचा दांडदिशी आवाज झालेला होता. जैसे स्वप्नी परिव्राजे आपण पया आपण कुटुंब होईजे, तिथं झालेले सगळे तोच झालेला होता, तोच राजवाडा, राजपरिवार, पत्नी, रथ, सगळं मोठमोठे रस्ते आणि त्याला पाहणारे लोक, तिथं दुसरा कोणी नसताना आपल्यामधूनच स्वप्नात हे सर्व निर्माण होत. मग तयाचे नि धावीजे मोहे सैरा. तैसा आपलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिखा गमोनी पुढती तीएसीची भजे. किती सोप्या शब्दात वेदांत ज्ञानेश्वर महाराजांनी आणलाय. आपल्या स्वतःची विस्मृती, ते जसं म्हणतात ना, आणि आपुला आपण पेया विसरू जो धनंजया तोची कारण यया अज्ञाना मूळ. अज्ञानाचं कारण देखील आपला आपल्याला पडलेला विसर, हेच अज्ञानाचं कारण. आपुलिया विस्मृती, आत्मस्वरूपाची विस्मृती झाल्यामुळं आत्मा खरा पण आपणची प्रकृती सारिखा गमोनी पुढती, आपणच प्रकृती झालो असं मानतो. डोळा आणि चैतन्य याच्यात फार फरक आहे, पण चैतन्याच्या ठिकाणी पाहण्याची इच्छा आहे अबोधामुळं. खरं चैतन्याला पाहण्याची काही गरज नाही, त्याला इंद्रियच नाही, पण देह लाभल्यामुळं त्याला भ्रांती पडते. पाहण्याचं इतकं सुलभ साधन उपलब्ध होतं आणि एक जगत दिसायला सुरुवात होते. त्यामुळं खर म्हणजे अचक्षु असताना देखील माझा डोळा अशा प्रकारे पाहण्याचा हव्यास चेतनेच्या ठिकाणी हा अंतश्चक्षु आणि मग बाहेरचा देखील एक साधनभूत डोळा असतोच. अशा प्रकारे सर्व इंद्रिय प्रकृती आपणच झालो, मग तर डोळ्याला माझा डोळा, देहाला माझा देह असं मानायला सुरुवात करतो. तैसा आपलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिखा गमोनी पुढती तीएसीची भजे. तो आपणच प्रकृती झालो असं मानतो आणि प्रकृतीला भजायला सुरुवात करतो. काही काही मंडळी स्वामीजी असं म्हणायचे की मी बॉडी माइंडेड नाहीये, काय बरोबर आहे ना, असंच म्हणायचंय. त्यांना जर त्यांच्या प्रकृतीची कोणी चौकशी केली तर आवडायचं नाही. ते विषय तरी बदलायचे किंवा थोडेसे किंचित तिरस्कारांनी आपल्याला असं उत्तर द्यायचं, ठीक आहे म्हणजे त्याची चौकशी करू नका, असा कोणता तरी त्याच्यात भाव असायचा. त्यांना मुळीच आवडायचं नाही. आणि मग म्हणायचं की किती प्रकृतीच्या गोष्टी. पण जितका अबोध जास्त तितकी मग प्रकृतीचं भजन जास्त. कुठंच त्रास व्हायला नको. अंगावरचे कपडे देखील कसे पाहिजेत, जाडे भरडे नकोत. आपण ज्याच्यावर बसतो ते कसं पाहिजे त्याचा त्रास नको. बसल्यानंतर हात ठेवतो ते कसं पाहिजे, पाठीला आराम पाहिजे, मानेला आराम पाहिजे. काही दुखायला नको, काही खुपायला नको. दुखेल म्हणून आधीच प्रकृतीची काळजी. प्रकृतीचं मग भजनच करायला लागतो. असं प्रकृतीचं भजन करणारे काही तर फारच वाकबगार असतात. मग हात दुखेल म्हणून केर काढायचा नाही, खांदे दुखतील म्हणून पोळ्या करायचा नाही. सगळ्या कशाचा तरी कोणत्या तरी क्रियेचा आपल्या दुखण्याशी संबंध आणि नको. गाडी आपल्याला टू व्हीलर वरून जायचं नाही, खूप असुरक्षितता, प्रदूषण किती आहे. सगळा इतकं प्रकृतीचं भजन. बर, ही प्रकृती आहे म्हणजे याच्यावर टीका करण्यासारखं काही नाही. जितका अबोध जास्त तितकं प्रकृतीबद्दल अधिकाधिक काळजी, अधिकाधिक चिंता. जसं कापसात ठेवलेलं मूल असावं तसं आपल्याला कोणीतरी ठेवलं तरी चालेल असं असं वाटतं. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत आपुलिया विस्मृती प्रत्येकालाच आहे, पण त्याचं परिमाण थोडं थोडं कमी अधिक असावं. काहींची प्रकृतीकडं एकदम हेळसांड दुर्लक्ष करण्याची अशी वृत्ती असते, काही काहींची तर इतकी हेळसांड करण्याची प्रवृत्ती असते, तेही तितकं चांगलं नाही. कारण आत्मा बोधाला प्राप्त होण्यासाठी देखील देहाची गरज आहे, पण त्याचा जो तोल आहे किंवा बॅलन्स आहे तो बॅलन्स जर राखला गेला नाही तर केवळ प्रकृतीमध्ये राहणं उत्तम रीतीने राहणं याच्यासाठी सगळ्या दिवसाची योजना. मी टीका नाही करत आहे, पण एकाने उद्गार काढले ते निसर्गोपचाराच्या तिथं उपचारासाठी म्हणून गेले, त्यांनी तो आहार त्यांना दिला, तो आहार अगदी मोजका नेमका आणि देह चालेल जे उत्तम चालेल, पण वजन वाढणार नाही, थकवाही येणार नाही, उत्साही वाढेल असं. पण त्याच्यामध्ये असं होतं की जर तुमची नेहमी त्यांना सांगितलेली हालचाल आहे त्याच्यापेक्षा जास्त हालचाल झाली तर खाण्याची गरज असते, पण तेवढं खाणं मिळत नाही. कारण ठरवलेलं असतं यावेळेला आणि इतकं इतकं खायचं, ठराविक काळाने काय एनिमा घ्यायचा, अमुक करायचं, पोट साफ पाहिजे, मॉलिश पाहिजे, अमुक पाहिजे. त्यांनी जवळपास 4 महिने ते कसोशीनी पाळलं आणि म्हणाले की फक्त देह नीट कसाबसा ठेवणं एवढंच मी करायला लागलो असं मला वाटलं, म्हणून मी ते सगळं सोडून दिलं. जे इतकी देहाची काळजी म्हणजे फक्त त्याच्यातून बाहेरच नाही, एक तर भूक सदान कदाची ठरलेली, कारण नेहमी थोडं खाणं, आपुलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिखा गमवनी पुढती तियेसीची भजे, मनाच्या रथी वळ घे श्रवणाच्या द्वारे निघे. ज्ञानेश्वर महाराज आता तेच बोलतायत बघा, आपण जे मगाशी म्हटलं ते निरूपणात कसं सुंदर आणलंय, मनाच्या रथावर आरूढ होतो, श्रवणाच्या द्वारातून बाहेर पडतो, मग शब्दाची या रिघे राणा माझी, तोची प्रकृतीचा वागोरा, त्वचेची या मोहरा आणि स्पर्शाची या घोरा वना जाय. आणि तोच तो प्रकृतीला हाताला धरून त्वचेच्या मार्गाने हे सगळे इतके बलिष्ठ विषय आहेत की बस मन श्रवण बोलणं स्पर्श स्पर्शाची या घोरा वना जाय, स्पर्शाचं घोर घनदाट वन, कोणे के अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. एक फार फार पूर्वीची गोष्ट आहे, स्वामीजींकडे एक रामदासी येत असत, मी दुकानात त्यांना 2-4 वेळेला पाहिलेलं होतं आणि एकदा अचानक मी बँकेतून सुटलो आणि लक्ष्मी रोड ला ब्रँच होती, तिथून येताना मला अगदी समोरच दिसले आणि त्यांचा वेश रामदासीच होता, पांढरे कपडे होते. त्यांनी मला काही ओळखलं नाही, मी म्हणलं तुम्ही स्वामी माधवनाथांकडे येत होता, हो म्हणाले येत होतो, आता आता अमुक अमुक ठिकाणी राहतो आणि पुण्यात काय काम काढलं, गाव शोभा पहावीशी वाटते म्हणाले. शब्द असे बर का, गाव शोभा पाहावीशी वाटते, म्हणून फिरतोय लक्ष्मी रोडवरून. कोणे एके अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. पायाचे तुकडे पडले तरी चालतील, पण आपण पाहत राहावं, फिरत राहावं असं वाटत. का रसनेची या वाटा निगो निगा सुभटा, रसाचा दरकुटा भरोची लागे. ना तरी येण्याची घराणे, जै देहांशु करी निघणे, मग गंधाची दारुणे आडवे लंघी. ऐसे देहेंद्रिय नायके धरुनी मन जवळीके. खरं म्हणजे देह इंद्रिय यांचा नायक, पण मनाचा, मनाला धरून, मनाला कह्यात घेऊन. भोगी जती शब्दादिके विषय भरणे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. परी करता भोगता ऐसे हे जीवाचे तैची दिसे, जई शरीरी का पैसे एकाधीये. पण तो करता भोगता जो जीव आपल्या स्वतःला समजतो आणि दिसतो, तो तेव्हाच जई शरीरी का पैसे एकाधीये, त्याला एखादं शरीर मात्र मिळायला पाहिजे. बस एखाद्या शरीरात तो यायला पाहिजे, मग तो करता भोगता अशा रीतीने कसा वावरतो ते पाहण्यासारखं आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अजून उभ्या राहिलेल्या आहेत, आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कवीवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी नारायण राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. संतन की जय. जय जय रघु.